नमस्कार, मी सौ प्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती रायाचं चौथं स्तोत्र. श्री गणेशाय नमः. अंजनी सुत प्रचंड वज्रपुच्छ काळदंड शक्ती पाहता वितंड दैत्य मारिले उदंड धगधगीत सी कळा वितंड शक्ती चंचळा चळचळीत सी लीळा प्रचंड भीम आगळा उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे त्यजूनी शून्य मंडळा नभात पिंड आगळा लुळित बाळकी लीळा गिळोनी सूर्य मंडळा बहुत पोळता क्षणीच थुंकिलाची तत्क्षणी धगधगीत बुब्बुळे प्रत्यक्ष सूर्यमंडळा कराळ काळ मुखते रिपुकुळांसी दुःखते रूपे कपी अचाट हा सुवर्ण कट्ट चासतो फिरे उदास दासतो खळास काळ भासतो झळक झळक दामिनी वितंड काळ कामिनी तया परी झळा झळी लुळीत रोम जावळी समस्त प्राणनाथ रे करी जनासनाथ रे अतुळ तुळणा नसे अतुळ शक्ती विलसे रूपे रसाळ बाळकू समस्त चित्त चाळकू कपी परंतु ईश्वरू विशेष लाधलावरू स्वरुद्र क्षोभल्यावरी तयास कोण सावरी गुणागळा परोपरी सतेज रूप ईश्वरी समर्थ दास हा भला कपी कुळात शोभला सुरारी काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला जय जय रघुवीर समर्थ.